श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबतच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगापुढं उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या 1000 रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टरांनी संशोधित केलेल्या 52 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे. त्यामध्ये दुर्धर रोगांवरील औषधांचा समावेश आहे. राजघराण्यातील शाही रुग्णांपासून देशातल्या सर्वसामान्य रुग्णांपर्यंत डॉक्टरांनी आयुर्वेदाच्या प्रभावी उपचार पद्धतीचा लाभ मिळवून दिलेला आहे. डॉक्टर आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत आणि डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत पत्रकार संतोष देशपांडे. संतोष,
डॉक्टर, आयुर्वेदाची मूलभूत तत्वे जगापुढे आपण उलगडून दाखवली आपल्या सुमारे 18 वर्षांच्या प्रवासामध्ये. अनेक गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत. एक फार महत्त्वाचा पैलू असा आहे, तो म्हणजे आपलं संशोधन कार्य. तर मला असा एक प्रश्न एक नेहमी पडतो की दुर्धर विकारांवर आयुर्वेद उपकारक आहे का, असं अनेकांच्या मनात प्रश्न पडतात. ह्या प्रश्नाची उत्तरं वैद्य आणि संशोधक अशा दोन्ही भूमिकेतनं आपण कशा पद्धतीने देऊ शकाल?
हा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने खरं तर महत्त्वाचा प्रश्न मी जरूर म्हणेन. कारण बहुतेक वेळेला असं समजलं जातं की आयुर्वेद हा संपूर्णतः संस्कृतमध्ये लिहिलं गेलेलं शास्त्र आहे आणि सगळा जर आत्ता आपल्याला आयुर्वेद माहिती आहे, सांगितलेलं आहे आणि वर्षानुवर्ष आयुर्वेदामध्ये नवीन अशी भर काही पडलेली नाही, तर आयुर्वेदामध्ये खरंच संशोधनाची गरज आहे का? आणि आयुर्वेदात संशोधन करणार म्हणजे नक्की काय करणार? असे अनेक प्रश्न खरं तर आम्हाला विद्यार्थी दशेपासून आहेत आणि समाजाच्याही मनामध्ये असतात. इथे गंमतशीर गोष्ट सांगायची अशी की ज्यावेळेला आम्ही परदेशामध्ये काम करतो त्यावेळेला आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, आणि आयुर्वेदामध्ये एक सूत्र सांगितलं आहे की इष्टम धर्मेण योजयेत. जे काही योग्य असेल, इष्ट असेल, त्याची धर्माबरोबर सांगड घालावी. इथं जो धर्म अपेक्षित आहे तो आत्ताच्या काळामध्ये धर्म नावाच्या गोष्टीने ज्या ज्या गोष्टींना संबोधलं जातं तसा मुळीच अर्थ नाही. ज्याला आपण हिंदू मुस्लिम आदी धर्म म्हणतो त्याचा या धर्मशब्दाशी अजिबात संबंध नाही. परंतु समाजामध्ये एक शास्त्र एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने जर करायचं असेल तर काय त्याची मूलभूत अंग असावीत या दृष्टीने खरं तर याची एस्टॅब्लिशमेंट केली गेली आहे. आणि आपल्या इथे भारतीय माणसांना आपल्याला सांगायला सहज शक्य होतं की वातपित्त कफाचा संबंध काय आहे, दिवसभरामध्ये ते कसे कमी जास्त होत असतात, धातू काय असतात, दोष काय असतात वगैरे. परंतु परदेशामध्ये ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला त्यांना वातपित्त कफ ही संकल्पना समजावून देताना खरोखर नाकीनऊ येतात. तर हा जर नीट आणि आपल्याला ज्याला आपण शास्त्रीय पद्धतीने बाहेर न्यायचा असेल तर त्याची काय धोरणं असावीत या दृष्टीने आम्ही विचार नेहमी करत असतो. आणि संशोधनाची जी विविध अंग ज्यांच्यामध्ये आम्ही आत्ता काम करतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मूलभूत अंग आहेत. एक म्हणजे शास्त्रीय परिभाषिक संशोधन किंवा ज्याला आपण लिटरेचर सर्च किंवा लिटरेचर स्टडी म्हणूया, आणि दुसरं म्हणजे आधुनिक भाषा जी आहे ज्याला आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न सायंटिफिक लँग्वेज म्हणूया, ती भाषा वापरून आयुर्वेद आपल्याला कशा पद्धतीने जगाला सांगता येईल. हे करत असताना आयुर्वेदाचं शास्त्रीयत्व हे कुठेही बाधित होणार नाही याकडे आमचे बारकाईने लक्ष असतं. आणि त्यामुळे विशेषत्वाने मला एक इथे जरूर असं आठवतं एक छानसा किस्सा असा की मी पॅरिसमध्ये आम्ही 8 वर्षांहून अधिक काळ काम करत असे. पॅरिसमध्ये शॉन्झिलिझे ॲव्हेन्यू या ठिकाणी जिथे फॅशन जन्म घेते असं लोक म्हणतात, त्या ठिकाणी आम्ही 1999 सुमारास असोसिएशन फॉर द कॉन्शियसनेस अँड नॉलेज ऑफ वेदिक सायन्सेस नावाची ट्रस्ट आम्ही सुरू केली. त्याचा मी फाउंडर प्रेसिडेंट आहे. त्या ठिकाणी केवळ आयुर्वेद नव्हे तर आयुर्वेद ज्योतिष आणि आमचे अजून काही उद्दिष्ट होते की भारतीय शास्त्रांचा तिथनं आपण चांगल्या पद्धतीने प्रचार करावा या उद्देशातनं ही संस्था सुरू झाली. तर त्या ठिकाणी जे काही आम्ही आयुर्वेदाचं काम करत असे त्यावेळेला मला एका रुग्णाकडनं आमंत्रण आलं त्यांच्या घरी व्हिजिट करण्याचं. आणि त्यांना जिभेचा कॅन्सर होता, ज्याला आपण स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणूया, किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सापडणारा कॅन्सर जो स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, आपल्याकडे तंबाखूने होणारा जो कॅन्सर आहे तो. तर ज्या वेळेला मी त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला त्यांनी मला मृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्र हा म्हणून दाखवला, आणि मी थक्क झालो की ही व्यक्ती फ्रेंच आहे आणि ही कसे काय या स्वरूपाचं श्लोक म्हणतायत. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला, तर तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला धक्कादायक उत्तर असं दिलं की ते म्हणले की मी फ्रान्समध्ये किंवा पॅरिसमध्ये राहत असलो तरी मी फ्रेंच नव्हे, मी मूळ लेबनीज आहे, परंतु माझे युरोपमध्ये वास्तव्य असतं वरचेवर व्यापाराच्या निमित्ताने. आणि नंतर मला समजलं की युरोपमध्ये त्यांचे 6 पॅलेस सदृश घरं आहेत आणि ती एक अतिशय धनाढ्य अशा स्वरूपाची व्यक्ती आहे. केवळ श्लोक त्यांनी म्हटल्यानंतर धक्का जसा बसला त्या धक्क्यानं मी सावरतो न सावरतो तोच त्यांनी मला पुढचं असं सांगितलं की मला हा कॅन्सर झालेला आहे, मी माझ्या पद्धतीने आयुष्य काढलेलं आहे आणि मला आता कुठल्याही तऱ्हेची चिकित्सा घ्यायची नाही की जेणेकरून माझी आयुष्याची क्वालिटी ही खराब होईल, आणि मला जे काय मिळवायचं ते मी मिळवलेलं आहे आणि मला चांगल्या स्वरूपाचं आयुष्य दे, अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली. हे झाल्यानंतर मी त्यांना साहजिकच समजावून सांगितलं की कोणाचं आयुष्य किती आहे हे कोणाला सांगता येणार नाही आहे, परंतु आपण एक प्रयत्न करून बघूया या स्वरूपाच्या आजारावरती आयुर्वेदिक चिकित्सेने कसा फायदा होईल ते. आणि 6 महिन्यानंतर त्यांच्या जिभेवरचा जो जी गाठ होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. 1-9 महिन्यानंतर आम्ही परत एकदा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या, त्यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली ज्याला आपण पेट स्कॅन म्हणूया, आणि त्यावेळेला असं निदर्शनास आलं की त्यांच्या शरीरामध्ये कुठेही कॅन्सर नाही. ही गोष्ट सुरू झाली 1998-99 सुमारास आणि आज 2015 ही व्यक्ती हयात आहे. या स्वरूपाचे अनेक अनुभव हे प्रदेशामध्ये आले आणि त्यांना ज्या वेळेला आम्ही आयुर्वेद म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न करत असे त्यावेळेला एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही काय वापरता, कुठली औषधं वापरता, त्याच्यात काय असतं आणि ती औषधं कशी काम करतात, हे अतिशय मूलभूत प्रश्न प्रत्येक वेळेला समोर यायला लागले. आणि आम्ही त्यांना आयुर्वेदाचं पेशंटला आपण आयुर्वेदाचं शास्त्र समजावून सांगू शकत नाही, पण मग ह्याची अतिशय प्रिसाईज उत्तरं जर द्यायची असतील तर याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदामध्ये खनिजे वापरतो, अनेक वनस्पती वापरतो. आयुर्वेद हे नैसर्गिक निसर्गावरती आधारलेलं शास्त्र असल्यामुळे बहुतांशी गोष्टी या निसर्गावरनं मिळणाऱ्या आम्ही वापरत असतो आणि बऱ्यापैकी निसर्गावरती अवलंबून असणारं हे शास्त्र आहे. परंतु ही औषधं वापरतो तर मग नक्की असा प्रश्न येतो की ही औषधं कशी काम करतात. तर ही औषधं खरं कशी काम करतात याची उत्तरं आयुर्वेदाच्या पद्धतीने आम्हाला माहिती आहेत, आयुर्वेदाच्या शास्त्रीय तत्वानुसार आम्हाला माहिती आहेत, परंतु आधुनिक शास्त्रानुसार जर जगाला सांगायचं असेल तर ती कशी काम करतात हे समजण्याकरता प्राधान्याने आम्ही संशोधन करतो. आणि याला आपण ट्रान्सलेशनल मेडिसिन असंही काही वेळेला काही जण नाव देताना दिसतात, परंतु याच करता आमच्याकडे आमची स्वतःची सेल आणि मॉलिक्युलर बायोलॉजीची लॅब आहे, फिजिको केमिस्ट्री याची लॅब आहे, 25+ नॅशनल आणि इंटरनॅशनल संस्थांबरोबर आमची कोलॅबरेशन्स आहेत आणि अतिशय मोठी मंडळी, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे संस्थापक आणि सदस्य हे आमच्या ॲडवायझरी बोर्डावरती आहेत आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने अशा स्वरूपाचं ट्रान्सलेशनल रिसर्च ज्याला आपण म्हणूया त्या स्वरूपाचं काम आम्ही करतो आहे. आणि जसजसं आम्ही हे काम करायला लागलो तसतसं आम्हाला आमचा हा जो विश्वास होता की आयुर्वेदामध्ये एक प्रचंड ज्ञानाची संपत्ती आहे आणि ज्ञानसंपदा आयुर्वेदामध्ये आहे तो विश्वास हा अधिक दृढ विश्वासामध्ये रूपांतरित होतो आहे.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोतेहो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.